मुरारी छळतो आम्ही गोकुळच्या नारी ऐक यशोदे तुझा मुरारी छळतो आम्ही गोकुळच्या नारी कोणी चुकीच बोलले का न बाई ग गोकुळचा हा तोर का ना तुम्हाला शोभले का न बाई ग गोकुळचा हा तोर का ना तुम्हाला शोभले का न बाई ग गोकुळचा हा तोर का ना तुम्हाला शोभले का हल्दीच सवय लागली त्याला कितीही बोला लाज नाही त्याला हल्दीच सवय लागली त्याला कितीही बोला लाज नाही त्याला तो सांगून ऐकले का
बाई ग गोकुळचा
हातावर घातलं होत नव्हतं ते हातावर घातलं समाधान होईल का
बाई ग गोकुळचा चोर का ना तुम्हाला शोभेल का बाई ग गोकुळचा चोर का ना तुम्हाला शोभेल का बाई ग गोकुळचा चोर का ना तुम्हाला शोभेल का
खडे मारून फोडले माग दया दुधाची खडे मारून फोडले माग दया दुधाची लावली वाट मोठेपणा मिळेल का
बाई ग गोकुळचा चोर का ना तुम्हाला शोभेल का बाई ग गोकुळचा चोर का ना तुम्हाला शोभेल का बाई ग गोकुळचा चोर का ना तुम्हाला शोभेल का
रात्री घरी आणि हळूच बसेल शेजारी रात्री घरी येईल पती रूप घेईल दाढी वेणीची भक्कम गाठ मारी पती रूप घेईल कुत्र्याच शेपूट नळीतून काढलं कुत्र्याच शेपूट नळीतून काढलं सरळ होईल का
बाई ग गोकुळचा चोर का ना तुम्हाला शोभेल का बाई ग
कौसाची मथुरा त्याहून बरी सासू सासरा किरकिर करी कौसाची मथुरा त्याहून बरी सांगा गेलो तर चालेल का
बाई ग गोकुळचा चोर का ना तुम्हाला शोभेल का बाई ग गोकुळचा चोर का ना तुम्हाला शोभेल का बाई ग गोकुळचा चोर का ना तुम्हाला शोभेल का
गेलो अंगोळीला कशा जाणार घरी सारी काया उघडी वस्त्र घेऊन गेला तीरावर राहीन टकमक पाही तीरावर राहीन टकमक पाही याच डोचक फिरलंय का
बाई ग गोकुळचा चोर का ना तुम्हाला शोभेल का बाई ग गोकुळचा चोर का ना तुम्हाला शोभेल का बाई ग
नारायणा दोन्ही हात जोडा आम्हाला सांगे लज्जा सोडा सूर्य नारायणा दोन्ही हात जोडा आणि ऐकून भागल का
बाई ग गोकुळचा चोर काना तुम्हाला शोभेल का बाई ग गोकुळचा चोर काना तुम्हाला शोभेल का बाई ग गोकुळचा चोर काना तुम्हाला शोभेल का
तरी बोललो तरी येऊन माझ्याच बसतो शेजारी तिला ढकलून तरी वाणी परते तो माघारी तिला ढकलून तरी स्वभाव न सोडी जित्याची कोडी स्वभाव न सोडी जित्याची कोडी मेलविण जाईल का
बाई ग गोकुळचा चोर काना तुम्हाला शोभेल का बाई ग गोकुळचा चोर काना तुम्हाला शोभेल का बाई ग
पोटात लागले दुखो मीटर भोळी गवळ्याची सखू काळ्याच्या पोटात लागले दुखो गुरुदासाला छळल का बाई ग गोकुळचा हा चोर काना तुम्हाला शोभेल का बाई ग गोकुळचा हा चोर काना तुम्हाला शोभेल का बाई ग गोकुळचा हा चोर काना तुम्हाला शोभेल का
बाई ग गोकुळचा चोर काना तुम्हाला शोभेल का